फोटो तो हम भगवान के भी सामने रखते हैं और उनसे बहुत सी बार सलाह मशवरा भी करते हैं कि भगवान जी क्या किया जाए बताओ, मुश्किल में पड़ चुके हैं हम।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे MH935 मध्ये। आणि जनरली ना कुठल्याही प्रकारचं डिसिजन घेताना, मग ते कुणाशी लग्न करायचंय, कुठला जॉब निवडायचा आहे, कुठलं करिअर निवडायचंय, डिग्रीसाठी कुठली फील्ड निवडायची आहे, किंवा मग अजून बारीक सारीक गोष्टी की रात्री जेवणात काय बनवायचंय, इथपासून ते बऱ्याच गोष्टींसाठी ना आपण कुणाचा ना कुणाचा सल्ला घेत असतो की नेमकं काय करावं। या टॉपिकमध्ये कुणाची तरी हेल्प जर का मिळाली तर प्रॉपर गायडन्स आपल्याला मिळेल असं बऱ्याचदा वाटत असतं। सो मग आपले नांदेडकर अशा सिच्युएशन मध्ये लाईफ मध्ये डिसिजन घेताना कुणाला गाईड म्हणून कन्सिडर करतात?
हाय
मीरा, कशी आहेस?
हाय, मी मस्त आहे, तू?
मी अगदी मजेत आहे। जेव्हा आयुष्यात कुठलंही डिसिजन घ्यायचं असतं तेव्हा तू कुणाचा गायडन्स घेतेस, कुणाला विचारतेस, कुणाचा सल्ला घेतेस?
हसबंडा।
अच्छा, त्यांना का विचारतेस तू?
म्हणजे योग्य निर्णय देतात त्यांनी, समजावून सांगतात काय जर चुकलं असेल माझ्या डिसिजन मध्ये।
अच्छा अच्छा, आणि त्या व्यतिरिक्त
असं नाही करायला पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे। आणि आईला,
आई आई वडिलांना। ओके ओके, मग प्रत्येक वेळी जर का महत्वाचं डिसिजन असेल तर तेव्हा तू कधी ना कधी विचारतेस, म्हणजे एकटी
नाही एकटी नाही बिलकुल नाही घेत।
ओके ओके, का तुला ते गरजेचं वाटत?
कारण मग चुकलं तर नंतर आपल्याला पश्चाताप होतो ना।
येस,
म्हणजे मोठ्या माणसांची, मोठ्यांचा म्हणजे सल्ला घेतला पाहिजे।
खरंच, म्हणजे कुठलाही डिसिजन आपण मोठ्यांना विचारल्याशिवाय किंवा आपल्या लाईफ मध्ये एखाद्या व्यक्ती, जी व्यक्ती आपल्याला नेहमी करेक्टच सांगेल असं आपल्याला वाटतं, तिला आपण नक्कीच विचारतो। तुमच्या लाईफ मध्ये असं फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड म्हणण्यासारखं कोण आहे सांगा मला 9607007935 डायल करून। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।